अजून थोडा फील येऊ दे.
इट्स नॉट वर्किंग यार.
एक काम कर, हे थोडं वर कर. होल्ड,
पकड रे,
थोडं ग्रेसफुली कर. परफेक्ट ना?
मस्त. व्हाट द हेल इज गोइंग ऑन? कर वर कर अजून. इट्स ओव्हर.
गैरसमज हा मॅगी सारखा असतो. समोरच्याचं ऐकून घेतलं नाही की दोन मिनिटात होतो, अगदी इन्स्टंट.
काय खा?
नको
या जमलं तर.
काय
लग्न?
उलया उलया मुसा स्वल्पा स्वल्पा ताजा मदवे मदवे मट्टू हृदया ज्योते ज्योते समरंभा.
मन्नाट पोरगी तू कानडी मन्नाची थोडी भारी रांगडी. मन्नाट पोरगी तू कानडी मन्नाची थोडी भारी रांगडी. सैर भैर झाल सर तुझ्या मग ठार ग उडू उडू केल पर तुझ्यासाठी भाण ग.
सैर भैर झाल सर तुझ्या मग ठार ग उडू उडू केल पर तुझ्यासाठी भाण ग.
तुझ्या रूपाच्या ठिणगीन माझ काय धुते लागलं. तुझ्या रूपाच्या ठिणगीन माझ काय धुते तू लागलं. कोकणचं सासर गोड गो कानडी ते त्याला जोड गो. मी तुझा डोसा तू मासोळी हो, हो माझी पायली मी तुझाच घो. तुझ्यासाठी लुंगीवाला तुझा पडी होई गो. उलट तुला सेल्फी साठी माझ्याकडून दे गो. भैर भैर झाल सर तुझ्या मग ठार ग उडू उडू केल पर तुझ्यासाठी भाण ग. तुझ्या रूपाच्या ठिणगीन माझ काळीच पेटू लागलं. तुझ्या रूपाच्या ठिणगीन माझ काळीच पेटू लागलं.
नको नको मारू तू मस्कारे डेट करू थेट आता खास रे. अरे कपल वाला डीपी ठेवू इंस्टाला रे. मी तुझी होणार तू माझाच रे. तुझ्यासाठी भावना तसा कोकणची सून रे. बेबे सारं तुला कानाडी जॉन रे.
सैर भैर झाल सर तुझ्या मग ठार ग उडू उडू केल पर तुझ्यासाठी भाण ग.
देव लग्न सुरिनंत देव तारा मलं चंद्र भरंत.